नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैजयंती नांदगावकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. महाराष्ट्राला विविध सहा श्रेणीत पुरस्कार. विकासाच्या दृष्टीने भारताची वाटचाल योग्य मार्गावरून सुरू. सातव्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये पंतप्रधानांचे गौरवोद्गार. छत्रपती संभाजीनगर इथं आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅबची उभारणी. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत माहिती. आणि परभणी शहर तसंच जिल्ह्यात जमावबंदी आदेश. इंटरनेटसह सर्व दूरसंचार यंत्रणाही बंद. आता सविस्तर बातम्या. देशाला विकसित राष्ट्र घडवण्यासाठी गावं तसंच गावकऱ्यांचा विकास आणि सशक्तीकरणाचं महत्व अधिक असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आह. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 आज नवी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आल. त्यावेळी त्या बोलत होत्या. विविध श्रेणींमध्ये एकूण 45 पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये राज्यातल्या 6 पंचायतींचा समावेश आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातल्या मान्याचीवाडी ग्रामपंचायतीनं नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीत सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार तसंच ग्रामऊर्जा स्वराज विशेष ग्रामपंचायत पुरस्कार असे 2 पुरस्कार पटकावले. गोंदिया जिल्ह्यातल्या तिरोडा पंचायत गटाला नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीत सर्वोत्तम पंचायत गट हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी गट अंतर्गत मोडाळे ग्रामपंचायतीला दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीत स्वच्छ आणि हरित ग्रामपंचायतीचा तृतीय पुरस्कार तर भंडारा जिल्ह्यातल्या बेला ग्रामपंचायतीला कार्बन न्यूट्रल विशेष पंचायत श्रेणीत तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंचायत क्षमता निर्माण श्रेणीत पुण्यातल्या यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमी यशदाला तृतीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. केंद्रीय पंचायत राज विभागाचे राज्यमंत्री राजीव रंजन उर्फ लल्लन सिंह यावेळी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते संगणकाची कळ दाबून सर्व विजेत्यांना पुरस्कारांची रक्कम एकूण 40 कोटी रुपये थेट बँक खात्यात वर्ग करण्यात आली. विकासाच्या दृष्टीने भारताची वाटचाल योग्य मार्गावरून सुरू असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत. सातव्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये सहभागी विद्यार्थ्यांशी ते आज बोलत होते. ते म्हणाले,
आप सबसे बात करने के बाद मेरा कॉन्फिडेंस और बढ़ गया है कि देश विकसित भारत होने के सही ट्रैक पर है. आप जिस तत्परता से जिस कमिटमेंट के साथ भारत की समस्याओं के इनोवेटिव सॉल्यूशंस ढूंढ रहे हैं वो अद्भुत है. साथियों, आज देश की जो एस्पिरेशंस है उसमें हमें हर चुनौती के लिए आउट ऑफ द बॉक्स सोचना ही होगा.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या स्पर्धेचं उद्घाटन झालं. या स्पर्धेमुळे जगभरात संभाव्य समस्यांचं निराकरण करण्यासाठी विविध मार्ग उपलब्ध होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातल्या मुंबई पुणे नागपूर आणि कोल्हापूरसह देशभरात 51 केंद्रांवर होत असलेल्या या स्पर्धेत 86,000 अधिक संघ सहभागी झाले आहेत. नागपूरच्या हिंगणा इथं जीएच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातही हॅकेथॉनची सुरुवात झाली. इन्फोसिसचे वरिष्ठ टेक्निकल आर्किटेक्ट शिव सोनी यांनी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. दैनंदिन व्यवहारातल्या गंभीर समस्यांचं निराकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांना मंच उपलब्ध करून देणं संशोधन आणि समस्या सोडवण्याची संस्कृती विकसित करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या स्पर्धेत सॉफ्टवेअर विकसित करणाऱ्या विद्यार्थ्यांचा संघ केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम मंत्रालयाच्या प्रॉब्लेम स्टेटमेंटवर सॉफ्टवेअर विकसित करणार आहेत. केंद्र सरकार कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआयवर नियंत्रण आणणारा कायदा करण्याच्या विचाराधीन असून यावर सभागृहाचं एकमत अपेक्षित असल्याचं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. ते आज लोकसभेत बोलत होते. देशात एक व्यापक भारत एआय मिशन सुरु करण्यात आलं असून त्यात एआय कम्प्युट सुविधा निर्माण करणं कौशल्य फ्रेमवर्क स्टार्टअपसाठी वित्तपुरवठा इनोव्हेशन सेंटर डेटासेट प्लॅटफॉर्म तयार करणं आणि नवीन एप्लिकेशन तयार करणं हे 7 स्तंभ असल्याचं ते म्हणाले. यासंदर्भात अन्य एका प्रश्नावर उत्तर देताना वैष्णव यांनी छत्रपती संभाजीनगर इथं आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅबचं काम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यामुळे सेमीकंडक्टर उद्योगासह शेती उत्पादनाला देखील चालना मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान महाराष्ट्रात रेल्वेशी संबंधित विविध प्रकल्पांमध्ये 1,64,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहितीही वैष्णव यांनी दिली. राज्यात रेल्वेला प्रत्येक स्थानकावर थांबा देण्यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. पुण्याहून रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण तसंच तिहेरीकरणाचं काम सुरू असून रेल्वेचं जाळं मोठ्या प्रमाणात विस्तारणार आहे. त्यानंतर रेल्वे थांबे वाढवण्यात येणार असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. राज्यात रेल्वेशी संबंधित कामं योग्य रीतीनं सुरू असल्याचं सुळे यांनी नमूद केलं. शेतकरी कामगार पक्षाचे नेते विधीज्ञ आस्वाद पाटील यांनी आपल्या पदासह पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक होते, मात्र पक्षानं उमेदवारी दिली नसल्याने ते नाराज असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्रं आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
श्रीमद भगवद्गीता जयंती आज साजरी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि परंपरेचं मार्गदर्शन करणाऱ्या दैवी ग्रंथाचा स्थापना दिवस म्हणून साजरा होणारा हा पवित्र सण सर्वांना कर्मयोगाचा मार्ग दाखवू दे असं पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. परभणी इथं घडलेल्या अप्रिय घटनेचे पडसाद पाहता शहर आणि जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी ही घोषणा करत नागरिकांना शांतता राखण्याचं तसंच कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करण्याचं आवाहन केलं.
परभणी जिल्ह्यामध्ये आपण जमावबंदीचे आदेश कलम 144 नवीन कलम 163 प्रमाणे लागू केलेले आहेत, तर सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की या आदेशाचं पालन करावं.
दरम्यान सार्वजनिक ठिकाणी 5 व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींना जमा होण्यास मनाई असून इंटरनेटसह सर्व दूरसंचार सेवा, झेरॉक्स केंद्र तसंच ध्वनिक्षेपकं बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. दरम्यान काल घडलेल्या संबंधित घटनेनंतर जिल्ह्यात आंदोलकांकडून दगडफेक, जाळपोळ तसंच रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहासंचालक शहाजी उमाप यांनी घटनास्थळाची पाहणी करून प्रकरणाची दखल घेत नागरिकांना शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन केलं आहे.
मी सर्व आंदोलनकर्त्यांना या निमित्ताने आवाहन करतो की त्यांनी कुठलंही कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण न करता आपापल्या घरी जावं आणि या ठिकाणची जी शांतता सुव्यवस्था आहे ती अबाधित ठेवावी.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पेपरफुटी प्रकरणाची विद्यापीठाने गंभीर दखल घेतली असून यासंदर्भात उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. त्याचबरोबर संबंधित महाविद्यालयातही समिती गठीत करण्यात आली आहे. दरम्यान अशा प्रकारांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आता ईमेलने प्रश्नपत्रिका पाठवण्याचा निर्णय परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगी यांना संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण संस्था असलेल्या युनेपच्या चॅम्पियन ऑफ अर्थ जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन, जागतिक हवामान बदल, दुष्काळ आणि जमिनीचा खालावत चाललेला दर्जा यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ माधव गाडगे यांचं या पुरस्काराबद्दल अभिनंदन केलं आहे. लातूर जिल्ह्यात उद्यापासून क्रीडा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. 18 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या सप्ताहात उद्या सकाळी जिल्हा क्रीडा संकुल इथं उद्घाटन होईल. या सप्ताहात जिल्ह्यात विविध ठिकाणी धावणे, कराटे, तायक्वांदो, कुस्ती, स्केटिंग, लॉन टेनिस, आट्यापाट्या, रग्बी, सायकलिंग या स्पर्धा होणार आहेत. जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघातील 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियानं 3-0 जिंकली आहे. आज ऑस्ट्रेलियात पर्थ इथं झालेल्या अखेरच्या सामन्यात यजमान संघानं भारतीय संघाचा 83 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियानं भारतासमोर विजयासाठी ठेवलेल्या 299 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्मृती मंधानाच्या शतकी खेळीनंतरही भारतीय संघ 215 धावांवर सर्वबाद झाला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. महाराष्ट्राला विविध 6 श्रेणीत पुरस्कार. विकासाच्या दृष्टीने भारताची वाटचाल योग्य मार्गावरून सुरू. 7व्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये पंतप्रधानांचे गौरवोद्गार. आणि छत्रपती संभाजीनगर इथं आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅबची उभारणी. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत माहिती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.